सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि आयन मॅन श्री महेंद्र छोरिया आपल्याशी बोलतायत नाशिक.
जाता जाता 21 दिवसांचा हा लॉकडाऊनचा काळ डेफिनेटली काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत, पण आता सध्या लोकांना या सिच्युएशन मध्ये काय सांगावं असं वाटतं?
आपण खूप नशिबान आहोत, आपण आपल्या फॅमिली बरोबर आहोत, आपल्याला आपले आई वडील मुलं बायकं सगळ्यांसोबत सोबत आपल्याला राहायला मिळत आहे. जे असे बरेच लोक आहेत त्यांना त्यांच्या फॅमिली बरोबर नाहीये, आणि जे पोलीस लोक, जे डॉक्टर लोक, जे इमर्जन्सी सर्व्हिस वाले त्यांना एवढं जीव धोक्यात घालून ते आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करतायत. आपल्याला फक्त घरात राहायचं, जास्त काहीच करायचं नाही. घरच्यांबरोबर राहा, घरच्यांना जो कधीच वेळ देता आलेला नाही तो वेळ द्या. या निमित्ताने जुन्या गोष्टी परत तुम्हाला आठवतात, आपण रामायण बघायला लागले.
यु नो, सरांनी सांगितल्या प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला खरं तर प्रचंड इन्स्पिरेशन मिळत आहे, आणि या सगळ्या गोष्टी फार जास्त आपण जाणतो खरं तर. पण काय आहे ना, एकदा असं एक्सपिरियन्स करणाऱ्या माणसाकडून या गोष्टी ऐकल्या ना की मग आपोआप आपणही फॉलो करायला लागतं, नाही का? बोलणं असं सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाही आहे. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत, बजाते राहू.